आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन. पंतप्रधान बुधवारपासून युनायटेड किंगडम आणि मालदीवच्या दौऱ्यावर. भारत जलद आर्थिक व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर असल्याची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पुष्टी. विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 47% वाढली. आणि बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हंपी उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी येत्या 21 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही सभागृहांच्या 21 बैठका होतील. जनविश्वास सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक या अधिवेशनात सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल नवी दिल्लीत संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले नेते जेपी नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन उपस्थित होते. त्याचबरोबर काँग्रेसचे गौरव गोगोई, प्रमोद तिवारी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, द्रमुकचे तिरुची सिवा आणि टी आर बालू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं असं आवाहन केंद्र सरकारनं या बैठकीत केलं. याबाबत वार्ताहरांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
हमने ये रिक्वेस्ट किया है कि सदन अच्छा से चले के लिए पक्ष और विपक्ष मिल करके हमको काम करना होगा. आपस में कोऑर्डिनेशन अच्छी तरह से रखना होगा. हम पॉलिटिकल पार्टीज अलग अलग विचारधारा का हो सकता है, मगर पार्लियामेंट का सदन अच्छी तरह से चले ये सबका जिम्मेदारी है. ऑपोजिशन का भी जिम्मेदारी है और सरकार का भी जिम्मेदारी है.
अधिवेशनात पंतप्रधानांनी संसदेत महत्वाच्या विषयांवर निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रेस पक्षानं या बैठकीत केल्याची माहिती गौरव गोगोई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान 5 विमानं पाडली गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यावर आणि पहलगाममध्ये सुरक्षेतल्या त्रुटींवर बोलावं अशी मागणी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारला केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून युनायटेड किंगडम आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 23 तारखेला 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी ब्रिटनला जातील. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्याशी भारत युके द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण पैलूंवर विस्तृत चर्चा करतील. राजे चार्ल्स तिसरे यांचीही मोदी भेट घेण्याची अपेक्षा आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी या महिन्याच्या 25 तारखेपासून 2 दिवसांच्या मालदीवच्या दौऱ्यावर जातील. मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ते सन्माननीय पाहुणे असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशातल्या नैसर्गिक आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता लक्षात घेता बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रीय पथकात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रुडकीची केंद्रीय इमारत संशोधन संस्था, पुण्याची भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इंदूरची भारतीय तंत्रज्ञान संस्था यातल्या तज्ञांचा समावेश असेल. यावर्षी नैऋत्य मान्सूनमध्ये हिमाचल प्रदेशच्या विविध भागात पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकसानाचं प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी याआधीच एक आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक तैनात केलं आहे. विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवक ही देशव्यापी मोहीम राबवण्याबाबतचं घोषणापत्र काल केंद्रीय युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी जाहीर केलं. ते काल वाराणसी इथं आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय युवा आध्यात्मिक शिखर परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी युवकांची भूमिका महत्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारत जलद आर्थिक व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर असल्याचं म्हटलं आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत.
युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसनं यावर्षी जूनमध्ये 24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 18 अब्ज व्यवहार नोंदवले आहेत. किरकोळ डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत किरकोळ डिजिटल व्यवहारांच्या वाढीबाबत आयएमएफनं प्रकाशित केलेल्या टिपेनुसार युपीआयमुळे भारतातील आर्थिक व्यवहार परिसंस्थेमध्ये क्रांती घडवून आणली आहे. यामुळे दोन व्यक्तींदरम्यानचे व्यवहार सोपे झाले, तसंच लाखो लहान व्यावसायिक कमी खर्चात डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार युपीआय आता दरमहा 18 अब्जांहून अधिक व्यवहारांवर प्रक्रिया करते. ही रक्कम भारताच्या एकंदर डिजिटल व्यवहारांच्या 85% आहे. 491 दशलक्ष वापरकर्ते आणि 65 दशलक्ष व्यापाऱ्यांसह युपीआयमध्ये एकाच डिजिटल चौकटीद्वारे 675 बँका जोडल्या गेल्या आहेत. लाखो व्यक्ती आणि लघु व्यवसाय आता सुरक्षित आणि कमी खर्चिक व्यवहारांसाठी युपीआयवर अवलंबून आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 47% वाढून 12 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. जागतिक उत्पादन केंद्र म्हणून देशाच्या वाढीचा हा संकेत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या मते एप्रिल जून तिमाहीत भारताच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी अमेरिका, युएई आणि चीन हे 3 प्रमुख निर्यात ठिकाण म्हणून उदयास आले आहेत. देशाच्या इलेक्ट्रॉनिक निर्यातीसाठी नेदरलँड आणि जर्मनी हे इतर प्रमुख निर्यात ठिकाण आहेत. अमेरिकेला भारतातून सर्वाधिक निर्यात होते, हा वाटा 60% आहे. त्यानंतर युएई आणि चीनला भारतीय इलेक्ट्रॉनिकची निर्यात होते. जपानच्या सत्ताधारी युतीनं संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमत गमावलं आहे, परंतु पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी आपण राजीनामा देणार नाही असं म्हटलं आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टी आणि त्यांचे भागीदार कोमेइतो यांनी बनवलेल्या युतीला 248 जागांच्या सभागृहाचं नियंत्रण राखण्यासाठी 50 जागांची आवश्यकता होती, परंतु त्यांना फक्त 47 जागा मिळाल्या. एक जागा अद्याप अनिर्णित आहे. वाढत्या किमती, अमेरिकेच्या करांची भीती आणि राजकीय घोटाळ्यांच्या मालिकेमुळे जपानमधील मतदार निराश आहेत. रशियन तेल कंपनी रोजनेप्टनं आपली भारतीय शाखा नायरा एनर्जीवर युरोपियन संघानं लादलेल्या निर्बंधांना अन्याय आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. युक्रेनमधील युद्धाबद्दल रशियाविरुद्धच्या नवीन उपाययोजनांचा एक भाग म्हणून युरोपियन संघानं शुक्रवारी रोजनेप्टच्या भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यावर निर्बंध लादले आणि तेलाच्या किमतीची मर्यादा कमी केली. कमी केलेल्या तेलाच्या किमतीची मर्यादा म्हणजे रशियाला भारतासारख्या खरेदीदारांना कमी दरानं त्यांचं कच्चं तेल विकावं लागेल. रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून भारताला या निर्णयाचा फायदा होणार आहे. अमेरिकेच्या अलास्का द्वीपकल्पात आज सकाळी 6.2 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला. गेल्या आठवड्यात अलास्काला 7.3 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. अलीकडच्या भूकंपानंतर अलास्काच्या किनारी भागात सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि लोकांना ताबडतोब जमिनीखाली किंवा उंच जमिनीवर जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ओडिशामधील बालांगा इथं जाळण्यात आलेल्या 15 वर्षीय मुलीला गंभीर अवस्थेत नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला जीवरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आलं असून डॉक्टरांचं विशेष पथक तिच्यावर लक्ष ठेवून आहे. जर्मनीमध्ये बर्लिन इथं सुरू असलेल्या फिसू जागतिक विश्वविद्यालय बॅडमिंटन स्पर्धेत पहिलं पदक मिळवून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतानं मिश्र संघ स्पर्धेत तैवानविरुद्ध उपांत्य फेरीत 3-1 उपविजेता ठरत कांस्य पदक मिळवलं. 4 सामन्यांमध्ये देविका सिहागनं महिलांच्या एकेरी सामन्यात हुआंग चिंग पिंगला हरवून भारतासाठी 1 गुण मिळवला. दरम्यान या स्पर्धेत जलतरणपटू श्रीहरी नटराजनं पुरुष 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सर्वोत्तम भारतीय वेळेचा विक्रम नोंदवला. नटराजनं वीर धवल खाडेचा 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. 2025 फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हंपीनं जॉर्जियातील बटुमी इथं उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला. हंपीनं एका रोमांचक सामन्यात चीनच्या सॉंग युक्सिनला पराभूत करून इतिहास रचला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बुद्धिबळपटू बनली. मुसळधार पावसामुळे कर्नाटकच्या किनारी भागात सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुरुवारी उत्तर बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं 26 तारखेपर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. केरळच्या अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सखल भागात पाणी साचलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये उद्यापर्यंत आणि 24 जुलैपर्यंत पंजाब, जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन. पंतप्रधान बुधवारपासून युनायटेड किंगडम आणि मालदीवच्या दौऱ्यावर. भारत जलद आर्थिक व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर असल्याची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पुष्टी. विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची इलेक्ट्रॉनिक निर्यात 47% वाढली आणि बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हंपी उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.